चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सौदीने कमी केल्या कच्च्या तेलाच्या किमती। कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जगातील कारभार पूर्णपणे बिघडला आहे। जवळपास प्रत्येक क्षेत्राला या रोगाने ग्रासलं आहे। याचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलावरही झाला। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 30% इतकी मोठी घट नोंदली गेली आहे। अलीकडेच ओपेक देशांमध्ये कच्च्या तेलाचा पुरवठा कमी करण्यासंदर्भात झालेली चर्चा असफल झाली। कमी मागणीमुळे पुरवठा कमी करण्याच्या निर्णयात रूसनं पाय मागं घेतला आहे। यानंतर लगेचच सौदी अरब येथील अरामकोनं तेलाच्या किमतीत मोठी घट करण्याची घोषणा केली। यामुळे तेल बाजारात प्राईस वार होण्याची भीती निर्माण झाली आहे। 1991 खाडी युद्धानंतर तेल बाजारात आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर $30 प्रति बॅरलपर्यंत आला आहे। गोल्डमॅन सॅशच्या विश्लेषकांच्या अंदाजानुसार कच्च्या तेलाच्या किमती $20 प्रति बॅरल होऊ शकतात। यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या दरातही घट होण्याची शक्यता दिसून येत आहे।